आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात विवाहपूर्व थॅलेसेमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची विधानसभेत ग्वाही. बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमध्ये शिष्यवृत्ती तसंच प्रवेशासाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. घानाच्या संसदेत भाषण करणार. आणि कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध. राज्यात विवाहपूर्व थॅलेसेमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी विचारला होता. प्रत्येक जिल्ह्यात या रोगावरची उपचार केंद्र सुरू केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्करोग निदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. या आरोपांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी केली जात असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. हे अधिवेशन संपण्याआधी या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. राज्यात सीटी स्कॅन आणि एमआरआय यंत्रांचा तुटवडा अथवा बंद असलेल्या सर्व ठिकाणी या सुविधा 2 महिन्यात कार्यान्वित करायचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय पोतनीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं. यासाठी चांगल्या कंपन्यांची यंत्र खरेदी करण्याकरता आधीच दर निश्चिती करून परवानगी दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला सांगितलं. राज्य शासनानं सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला असून भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणं शक्य नसेल तर अशा ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल. याशिवाय शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिलं. वाळू आणि रेती वाहतुकीसाठी 24 तास परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धत लागू केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. यानुसार आता संध्याकाळी 6 नंतर महाखनिज या पोर्टलवरून वाहतूक परवाना दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियाबाबत समान धोरण राबवलं जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे त्यावरून लवकरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी सरकारनं मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबई शाळा महाविद्यालयांच्या जवळच्या 2000 संशयास्पद पानपट्ट्या आणि टपऱ्या हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत सरकारनं मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अंमली पदार्थांबाबत पोलिसांचं धोरण झिरो टॉलरन्स असून या तस्करांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भातलं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. कृत्रिम अंमली पदार्थ तयार करणं आज सोपं झालं असून ते थांबवण्यासाठी बंद झालेल्या रसायनांच्या कारखान्यांवर धाडी टाकून तिथं अशा प्रकारचं काम पुन्हा सुरू झालं नाही ना याची पडताळणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे 767 कुटुंब उद्ध्वस्त झाली असून यानंतरही केंद्र सरकारला त्यांची पर्वा नाही. शेतकरी दररोज कर्जाच्या ओझ्याखाली दडपला जात असूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करते अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 3 महिन्यात राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात विधानसभेत दिली होती. त्यावरून राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवरून ही टीका केली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या सत्ताकाळातल्या अपयशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपानं या टीकेच्या प्रत्युत्तरात केला आहे. यासंदर्भात त्यांनी 1999 ते 2014 तपशील सामायिक केले असून या काळात 55,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यासाठी जबाबदार कोण असा सवालही भाजपानं केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नमिबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दुपारी ते घाना इथल्या संसदेत भाषण करतील. 11 इथं ते भारतीय समुदायाशी संवाद साधतील. 11 इथल्या एनक्रुमा स्मारकालाही ते भेट देणार आहेत. त्याआधी त्यांनी आज घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती दर्शवली. या दरम्यान संस्कृती, मानकं, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधं या क्षेत्रांमधल्या 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात पहिले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण यासह त्यांचे विविध कार्यक्रम उद्या शुक्रवारी नियोजित आहेत. नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहराध्यक्षासह अनेक माजी नगरसेवक भाजपात दाखल झाले आहेत. शहराध्यक्ष सचिन मराठे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आदींनी आज मुंबईत भाजपात प्रवेश केला. यातील गणेश गीते यांना पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठा विरोध केला होता. याआधी ठाकरे पक्षाचे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांनीही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र काही कारणामुळे त्यांचा भाजपा प्रवेश लांबला आहे. कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादलेत. बिगर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचं शुल्क कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था यांनी घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. येत्या आर्थिक वर्षापासून यासंदर्भातले दिशानिर्देश लागू होतील. सरकारी आणि खासगी बँका, सहकारी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था यांना हे दिशानिर्देश लागू होतील. कर्जाचा पूर्ण किंवा अंशतः भरणा केला तरी तसंच कुठल्याही किमान कालावधीच्या अटीशिवाय हे दिशानिर्देश लागू असतील. ज्या कर्जांना हे दिशानिर्देश लागू होणार नाहीत त्या कर्जांच्या मंजुरीपत्रात याचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आणि शुल्काची रक्कम लिहिण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यामुळे सध्या सुरू असलेली चारधाम यात्रा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून काल रात्री झालेल्या पावसामुळे केदारनाथला जाणारे 40 यात्रेकरू सोनप्रयाग जवळ अडकले होते. आज सकाळी राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका केली. उत्तराखंडमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे 5 आणि 6 तारखेला विशेष गाड्या चालवणार आहेत. यात नगरसोल मिरज नगरसोल, अकोला मिरज अकोला, अलिदाबाद पंढरपूर अलिदाबाद या गाड्यांचा समावेश आहे. अमरनाथ यात्रेकरूंची दुसरी तुकडी आज दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम आणि मध्य काश्मीरमधल्या गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल या दोन्ही मार्गांवरून कडक सुरक्षेत रवाना झाली. 268 वाहनांमधून 5,246 यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी 1,993 यात्रेकरू बालतालला आणि 3,253 यात्रेकरू पहलगामकडे रवाना झाले. भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामात धान उत्पादन चांगलं झालं असलं तरी खरेदीची मर्यादा सरकारनं वाढवली नसल्यानं धान खरेदी रखडली. सरकारनं आधारभूत धान खरेदी केंद्रांवर 5,75,000 क्विंटल धान खरेदी पूर्ण केली, पण धान्य खरेदीची पुढची मर्यादा न ठरवल्यानं धान पडून आहे. व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकावं लागू नये म्हणून सरकारनं धान खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी भंडारा जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत. रत्नागिरीत काल संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. गेल्या 24 तासातला सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात राजापुरात नोंदवला गेला. हवामान विभागानं आज रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. जगबुडी आणि कोदवली या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे मंडळानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे तेरेखोल, कर्ली, गडनदी, वाघोटन आणि तिलारी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कुडाळ शहरात कर्ली नदीचं पाणी शिरलेल्या वस्तीतल्या लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात विवाहपूर्व थॅलेसेमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची विधानसभेत ग्वाही. बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमध्ये शिष्यवृत्ती तसंच प्रवेशासाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान, घानाच्या संसदेत भाषण करणार. आणि कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.